स्तोत्र संहिता अध्याय 150 परमेश्वराचे स्तवन करा, परमेश्वराची स्तुती करा, देवाची त्याच्या पवित्र स्थानात स्तुती करा, त्याच्या सामर्थ्याच्या स्वर्गात स्तुती करा, त्याच्या सामर्थ्यशाली कृत्यांसाठी त्याची स्तुती करा, त्याच्या महान उत्कृष्टतेसाठी त्याची स्तुती करा, शिंग वाजवून त्याची स्तुती करा, सतार आणि वीणा वाजवून त्याची स्तुती करा, डप वाजवून आणि नाचून त्याची स्तुती करा, तंतुवाद्याने आणि वायुवाद्याने त्याची स्तुती करा, ज्वराने झांज वाजवून त्याची स्तुती करा, उंच आवाजाने झांज वाजवून त्याची स्तुती करा, प्रत्येक श्वास घेणारा परमेश्वराची स्तुती करो, परमेश्वराची स्तुती करा.